नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवीं एका वस्तुबाबतींत तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. साखळेची 80% उदरगतीची कामां पुराय जाल्यात. एकंदरीत साखळेत पुरायपणान उदरगत करपाची मूख आसा अशें साखळेचे आमदार आनी मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगला. साखळे म्युनिसिपल लायब्ररी आनी ज्येष्ठ नागरिकां खातीर आशिल्ल्या मनरिजवण केंद्राच्या उक्तावण सुवाळ्यात ते उलयताले.
लॉंग रन विजन दवरून करता, शॉर्ट टर्म विजन ना. आमकां आत्तां कितें मेळटलें, म्हाका कितें मेळटलें, हाचो विचार हांवें केन्ना करूंक ना. पुराय ओवरऑल डेव्हलपमेंट हांव सातत्यान उलयता आसतना दोन गजालींचे मुद्दा उलयता. एक इज एन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, सेकेंड इज एन ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. म्हाका सांगपाक खूब खोस भोगता की इन्फ्रास्ट्रक्चराच्या बाबतीत हांवें जें विजन दवरलेलें तें इज ऑलमोस्ट 80% पुराय जायतें. हांव तुमचे साखळेकारांचे सहकार्य मेळ्ळें म्हणून तें पुराय जालें. अजून एक स म्हयन्याच्या उपरांत तुमी साखळेक खूब मोठो बदल, म्हणजे ते ब्युटिफिकेशन ऑफ द रोड फ्रॉम द होंडा ब्रिज टू द साखळे हॉस्पिटल आणि देन फ्रॉम द बस स्टँड टू अगेन शिवाजी पुत्र आणि बाकीच्यांनी सहकार्य केलं म्हणजे इट विल लॉंग रन कंटिन्यू असली टू द साखळे ओल्ड ब्रिज, साखळे ब्रिज मेन ब्रिज दत्तवाडी पर्यंत हे जावपाक पॉसिबल असा.
ह्या वेळार नगरपालिकेचे नगराध्यक्ष सिद्धी प्रभू परब आणि अध्यक्ष प्रशांत फातर्फेकर हजर आशिल्ले. गोय शालांता मंडळाच्या भांगरा उत्सवी वर्सा निमतान परवरी मंडळाच्या वास्तूत आयज खासा कार्यावळीचे आयोजन केला. हे कार्यावळीक मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत मुखेल सोयरे म्हणून हजर रावतले. आयज सकाळी 10:30 जावपी ह्या कार्यावळीत ज्ञानद्वार, गुरुकुल, रत्नसंकलन, लोकपथ, विज्ञान आणि कला प्रदर्शन, परक केंद्र, प्रज्ञापथ अशा वेगवेगळ्या सुवातींचे उक्तावण जातले. परिषद सभाघराचे नामकरण, बोधचिन्हाचे अनावरण तशेंच हेर कार्यावळी लेगीत जावपाच्यो आसात. मुखेलमंत्र्यांसयत पर्यटन मंत्री रोहन खवटे, आमदार कृष्णा साळकर, शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, गोय शालांता मंडळाचे अध्यक्ष भागीरथ शेटे, उपाध्यक्ष रुपेश ठाणेकर आणि सचिव विद्यादत्त नाईक हजर रावतले. नॅशनल बूक ट्रस्ट ऑफ इंडिया आणि लोकमान्य कल्चरल फाउंडेशन यांच्या जोडपालवान आयोजित केल्या गोय पुस्तक महोत्सवात उपाट प्रतिसाद मेळ्ळो. 4 फेब्रुवारीक सुरू जाल्ले महोत्सवाचो काल राती समारोप जालो. हे महोत्सवाक राज्यपाल कुलपती अशोक गजपती राजू हांचे सयत तरेकवार मान्यस्थांनी भेट दिली. हे वेळार तरेकवार कार्यावळी जाल्यो. निमणे दिसा आमदार विजय सरदेसाय हांणी पुस्तक महोत्सवाक भेट दिली. पुस्तक महोत्सवात तरेकवार विशयांची पुस्तकां आशिल्ली. पुस्तकां पळोवपा सयत ती खरेदी करपा खातीर लेगीत बरीच गर्दी जाली. वेदांत अगरवाल हांणी प्रस्नोत्तरावरवीं लेखकां कडेन संवाद साधलो. ह्या सत्रांत राष्ट्रप्रथम ही संकल्पना नेमकी कितें आसता, ती फकत घोशणा पुरती मर्यादीत आसा काय तिचो व्यापक आशय आसा हाचेर सविस्तर विचार मांडले. उदय माहुरकर हांणी आपल्या पुस्तकांतल्यान मांडिल्ल्या विचारांचो केंद्रबिंदू स्पश्ट करतना राष्ट्रीयत्व म्हळ्यार भावनीक घोशणा न्हय जाल्यार सत्याचेर आदारीत कर्तव्य प्रधान आनी देशहिताक प्राधान्य दिवपी भुमिका आसा अशें तांणी सांगले. फाल्यां 10 फेब्रुवारीक पुराय गोंयांत राष्ट्रीय कृमीनाशक दीस मनयतले. ह्या फेरयेंत 1 ते 2 वर्सां पिरायेच्या गटांतल्या सगळ्या भुरग्यांक कृमीनाशक गुळी आल्वेंडाझोल 200 मिलीग्राम आनी 2 ते 19 वर्सां पिरायेच्या गटांत आल्वेंडाझोल 400 मिलीग्राम गुळयो दितले. ही कार्यावळ यशस्वी करपा खातीर पालक, शिक्षक आनी आंगणवाडी कार्यकर्त्यांनी आपले पुराय सहकार्य करचे अशें आवाहन केलां. हवामान. गोय वेधशाळेन दिल्ले माहिती प्रमाण पणजे झाडांचं तापमान 34.5° सेल्सियस आनी उन्हाटुने तापमान 21.1° सेल्सियस इतले नोंद जाला. तर मुरगांवा झाडांचं तापमान 35° सेल्सियस इतले नोंद जाला आनी उन्हाटुने तापमान 21° सेल्सियस इतले नोंद जाला. आयसीसी दादल्यांच्या संवसारीक क्रिकेट वस्तादपण सर्तीत काल राती कोलंबोत जाल्ल्या खेळात यजमान श्रीलंकेन आयर्लंडाक 20 धावण्यांनी हारयले. पहिली फलंदाजी करताना श्रीलंकेन निर्धारित 20 षटकात 163 धावण्यो केल्ल्यो. ते उपरांत आयर्लंडचो डाव 19.5 षटकात 143 धावण्यात सोपलो. ते आदी मुंबयत जाल्ल्या खेळात इंग्लंडान नेपाळाक 4 धावण्यांनी हारयले. तर चेन्नयत जाल्ल्या आनीक एका खेळात न्यूझीलंड पंगडान अफगाणिस्तान पंगडाक 5 गड्यांनी हारयले. आयज कोलकातात स्कॉटलंड पंगड इटली आड खेळटलो. हो खेळ सकाळी 11 वरांचेर जातलो. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशीक खबरांपत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 7:20 आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.